चीनी मंडी .com पॉडकास्ट।
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू। महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळ खूप गुंतागुंतीचा झाला आहे। महाराष्ट्रात राजकीय संकट अधिक गडद होत असताना राज्यपालांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 अनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट करण्याची शिफारस केली। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वतीने राष्ट्रपतींच्या नियमाच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर हे राज्य राष्ट्रपती राजवटीखाली येईल। आधीच्या वर्षांमध्ये 1980 आणि 2014 राष्ट्रपती राजवट लागू झाली होती। महाराष्ट्रात आता ही राष्ट्रपती राजवट तिसऱ्यांदा लागू झाली आहे।